आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। साताऱ्यातून भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर। सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सादर। अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक। आणि मुंबई आणि उपनगरात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। भाजपानं सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी आज जाहीर केली। गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं आज त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। 2019 निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता। पुन्हा झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विजयी झाले होते। सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमधला महायुतीचा उमेदवार मात्र अजून जाहीर झालेला नाही। या ठिकाणी शुक्रवार ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज अर्ज भरला। त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही आज अर्ज भरला। यावेळी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आज अर्ज भरला। यावेळी संजय शिंदे, शहाजी पाटील, बवन शिंदे, जयकुमार गोरे हे आमदार उपस्थित होते। कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला। यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला। शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मानसिंगराव नाईक, राजूबाबा आवळे हे आमदार, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नाईक, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मशाल गीताचं अनावरण केलं। बहुजन समाज पार्टीनं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची घोषणा केली। वाराणसीमधून भाजपाचे उमेदवार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अतहर जमाल लारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मैनपुरीमधील उमेदवारही बदलण्यात आला आहे। राजस्थानमधल्या बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंग आणि मनोजकुमार राठोड यांनी काल रात्री बाळासाहेब भवनात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी काल पोलिसांनी दोन आरोपींना गुजरातमधून अटक केली। विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। रविवारी सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर हे दोघं फरार झाले होते। त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची 15 पथकं ठिकठिकाणी गेली आहेत। त्यातल्या एका पथकानं या दोघांना अटक केली। पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरलेली मोटरसायकलही जप्त केली असून हल्लेखोर ज्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते त्याचा पत्ताही मिळवला आहे। सलमान खानच्या घरावर या दोघांनीच गोळीबार केल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। श्रीलंकेत 10,000 टन कांद्याची निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। संयुक्त अरब अमिरातीलाही अतिरिक्त 10,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। परदेशी व्यापार महासंचालनालयानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे। संयुक्त अरब अमिरातीमध्ये याआधी 24,400 टन कांद्यांची निर्यात करण्यात आली होती। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या मार्फत ही निर्यात केली जाणार आहे। गेल्या आर्थिक वर्षात देशातून विक्रमी 777 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात झाल्याचा अंदाज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही निर्यात थोडी जास्त आहे। गेल्या आर्थिक वर्षात आयात 854 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाल्याचं आहे, त्यामुळे व्यापार तूट 78 अब्ज डॉलर इतकी राहिली। 2022-23 या आर्थिक वर्षात ही वित्तीय तूट 121 अब्ज डॉलर होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। ख्यातनाम कर्नाटकी संगीतकार पद्मश्री KG जयन यांचं आज त्रिपुनिथुरा इथं निधन झालं। ते 90 वर्षांचे होते। जयन हे त्यांच्या भक्तीगीतांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांसह 1000 हून अधिक गीतांना संगीत दिलं आहे. त्यांचे जुळे बंधू के जी विजयन यांची ही संगीतकार जोडी जय विजय बंधू म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गाजली होती. त्यांना पद्मश्री तसंच केरळा संगीत अकादमीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. काश्मीर खोऱ्यात श्रीनगरजवळच्या झेलम नदीपात्रात आज सकाळी बोट उलटून 4 जणांचा मृत्यू झाला. या बोटीतून लहान आणि अल्पवयीन मुलांना नेलं जात होतं. जिल्हा प्रशासनानं जलदगतीनं बचाव कार्य सुरू केलं आहे आणि या घटनेत आणखी 3 जणांवर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती श्रीनगरचे उपायुक्त बिलाल मोहिद्दीन यांनी दिली आहे. ओडिशातल्या जयपूर जिल्ह्यातल्या एका पुलावरून बस खाली कोसळून काल रात्री झालेल्या अपघातात एका महिलेसह 5 जणांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले. बांगलादेशातल्या फरीदपूर जिल्ह्यात ढाका खुलना महामार्गावर आज सकाळी एका बस आणि पिकअपची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पिकअपमधून प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे. 13 पैकी 11 जण जागेवरच मृत्युमुखी पडले तर अन्य 2 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुवेतचे नवे प्रधानमंत्री म्हणून अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रधानमंत्री शेख मोहम्मद सबा अल सालेम अल सबाह यांनी 7 एप्रिलला राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 4 एप्रिलला झालेल्या निवडणुकीनंतर शेख मोहम्मद यांनी 6 एप्रिललाच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर शेख अहमद यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त प्रधानमंत्री शेख अहमद हे 1999 ते 2005 या काळात कुवेतचे वित्त आणि दळणवळण मंत्री म्हणून तर 2006 ते 2011 या काळात तेल मंत्री आणि माहिती मंत्री म्हणून कार्यरत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्यामध्ये रात्री 7:30 वाजता ईडन गार्डन्सवर हा सामना सुरू होईल. बंगळुरुमध्ये काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 25 धावांनी पराभव केला. भारतीय सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत काल मोहन बगान सुपर जायंट्सनं मुंबई सिटी एफसी संघाला 2-1 असं हरवत 2023-24 जेतेपदाची ढाल जिंकली आहे. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर हा सामना झाला. लिस्टन कोलाको आणि जेसन कमिंग्जनं प्रत्येकी 1-1 गोल केला. मुंबईच्या संघाचा एकमेव गोल लालिन झुएला चांगटे याने मारला. फिडे कॅन्डिडेट स्पर्धेत भारताच्या डी मुकेश यानं क्रमवारीतलं संयुक्त अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. कॅनडातल्या टोरंटोमध्ये काल त्याचा सामना स्पर्धेत त्याच्याबरोबर संयुक्तरित्या अव्वल स्थानी असलेल्या इयान नेपोमिनाशी याच्याशी होत झाला. विदित गुजरातीचा आर प्रज्ञानंद सोबतचा सामना बरोबरीत सुटला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. या भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सांताक्रूझ भागात आज 37.9 अंश सेल्सिअस, कुलाबा इथं 34.7 अंश सेल्सिअस तर ठाण्यात 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. मालेगाव इथं 42.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर अमरावती इथं 21.3 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होतं. देशाच्या मध्य आणि पूर्व भागात तसंच महाराष्ट्रात येत्या 3-4 दिवसात कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होईल. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागात तसंच ओडिशा आणि पश्चिम बंगाल भागात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आज आणि उद्या हवामान उष्ण आणि दमट राहील. ईशान्य आणि दक्षिण भारतात येत्या 21 तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तसंच या भागात बर्फवृष्टी, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आकाशवाणीवरून राजकीय पक्षांच्या निवडणूक विशेष प्रसारणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज दुपारी 3 ऐवजी संध्याकाळी 4 वाजता प्रसारित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साताऱ्यातून भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर. सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सादर. अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक. आणि मुंबई आणि उपनगरात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.